आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा सज्ज. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात 1,47,77,000 हेक्टरवर पेरण्यांचं नियोजन. आणि कल्याणी नगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी. आता सविस्तर बातम्या. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी राज्यातल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल पार पडली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, आपद्ग्रस्तांना मदत आणि आगामी पावसाळा या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा गावांमध्ये औषधं पुरवणं, पुरेसं अन्नधान्य पुरवणं तसंच कर्नाटक, तेलंगण आणि मध्य प्रदेशमधून येणाऱ्या पाण्याबद्दल समन्वय ठेवणं या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच हवामान खात्याकडून येणारे इशारे नागरिकांना वेळेत कळावे यासाठी हवामान विभागाशीही चर्चा झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काल जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतील निर्णयानंतर नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठी येत्या 1 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. दरम्यान राज्यातली मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सर्वत्र मतमोजणीसाठी तयारी सुरू आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी काल कोरेगाव पार्क इथं पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांची पाहणी करून आढावा घेतला. शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव एमआयडीसी भागातील औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. मतमोजणीच्या परिसरात वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अहमदनगर पुणे महामार्गावर विविध ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही मतमोजणी होणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल संपूर्ण राज्यासह देशभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यात आलं. रत्नागिरीतल्या ऐतिहासिक पतीन पावन मंदिर, स्वातंत्र्य लक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातल्या सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सावरकरांना अभिवादन केलं. पुण्यात फर्गसन महाविद्यालयातल्या वसतिगृहातली सावरकरांची खोली काल नागरिकांना अभिवादन करण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती. तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही सावरकरांना वंदन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीनं आयोजित महोत्सवात रक्तदान शिबिर भरवण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धुळ्यातही स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात आलं. सांगलीत खासगी संस्थांनी त्वचादान विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 45 महिलांना नारी शक्ती सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात 1,47,77,000 हेक्टरवर पेरण्यांचं नियोजन कृषी विभागानं केलं आहे. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या हंगामासाठी आवश्यक बियाणं राज्यात उपलब्ध आहे अशी माहिती संचालक विकास पाटील यांनी आकाशवाणीला दिली.
महाराष्ट्राचे खरीपाचे क्षेत्र जर आपण पाहिले तर ते अपेक्षित क्षेत्र 1,42,00,000 हेक्टर इतके आहे. आणि यामध्ये जी प्रमुख पिकं खरीपामध्ये आपण घेतो त्यात सोयाबीन 50,00,000 हेक्टरवर, कापूस जवळजवळ 41,00,000 हेक्टरवर, भात 15 लाख हेक्टर, कडधान्य जे आहे त्यामध्ये तूर मूग उडीद ही 4 लाख हेक्टरच्या आसपास त्यांची पेरणी होत असते. खरीप बाजरीचं क्षेत्र 15 लाख हेक्टर क्षेत्र इतकं आहे आणि ज्वारीचं क्षेत्र 4 लाख हेक्टर क्षेत्र इतकं आहे. भुईमुगाचं 1.70 लाख हेक्टर आहे. आज जर महाराष्ट्र राज्याची या बियाणे बदलाच्या दराच्या अनुषंगाने जर आपण परिस्थिती पाहिली तर एकूण आपल्याला 19 लाख क्विंटल इतकं बियाणं अवेलेबल असणं आवश्यक आहे. येत्या खरीप हंगामाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सर्व कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाची महाबीज आहे, नॅशनल सीड कॉर्पोरेशन ही कंपनी आहे, कृषी विद्यापीठाकडचं बियाणं आहे आणि इतर खासगी कंपन्यांच्या बियाण्याकडची जी काही उपलब्धता जर आपण पाहिली तर ती पुरेशी इतकी बियाण्याची उपलब्धता आपल्याला दिसून येते. किंबहुना काही पिकाच्या मध्ये जास्त देखील उपलब्धता आहे.
आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीनं 400 आदिवासी गावातल्या सरपंचांना पोस्टकार्डद्वारे माहिती दिली जात आहे. या पोस्टकार्डवरील QR कोडवरून विभागाच्या योजनांची माहिती उपलब्ध होते, त्यामुळे सुलभतेनं या योजना समजून घेता येणार आहे. या उपक्रमामुळे वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार असल्याचं प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी नमूद केलं. पुण्यातील कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. पुढील तपासासाठी दोघांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं न्यायालयात केला होता. अगरवाल कुटुंबियांच्या 2 गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून दोघांच्या एकत्रित चौकशीसाठी हा अर्ज केला. दरम्यान या अपघातातल्या अल्पवयीन मुलाच्या रक्त तपासणीत फेरफार केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्या समितीनं काल ससून रुग्णालयात चौकशी केली. या संदर्भातला अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत. या समितीनं ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रक्त तपासणी प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या घटनेचा तपास करून संबंधित सर्वांची चौकशी केली जाईल असं समितीच्या अध्यक्ष डॉ पल्लवी सापळे यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. डॉ सापळे यांच्यासह डॉ गजानन चव्हाण आणि डॉ सुधीर चौधरी या समितीचे सदस्य आहेत. दरम्यान पुण्याच्या अपघात प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही काळात ससून रुग्णालयाबाबत सातत्यानं तक्रारी येत आहेत. या रुग्णालयाच्या गेल्या 5 वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढावी आणि ससून रुग्णालयाविषयी संशयाचं धोकं दूर करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे केली आहे. ऐतिहासिक अहमदनगर शहराचा 534वा स्थापना दिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. यावेळी शायरी, भक्तिगीत, कविता आणि मुशायऱ्याच्या जुगलबंदीचा आनंद उपस्थित नगरकरांनी लुटला. छत्तीसगड राज्यातला एक कडवा नक्षलवादी काल गडचिरोलीमध्ये केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांसमोर शरण आला. गणेश पुनेम असं या 35 वर्षीय नक्षलवाद्याचं नाव असून त्याच्यावर 6 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे जवळपास 60 डबे काल संध्याकाळी रुळावरून घसरले. यामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी सेवा विस्कळीत झाली होती. धुळ्यात 50 लाख वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. गोंदियामध्ये काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं दिलासा मिळाला. या पावसानं तापमानाचा पारा घटला असला तरीही कापणीला आलेल्या धानपिकाला त्याचा फटका बसणार आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. तसंच विदर्भात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा सज्ज. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात 1,47,77,000 हेक्टरवर पेरण्यांचं नियोजन. आणि कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.